50 languages.
87.
87.
Past tense of modal verbs 1.
Kriyapadancha rupa prakarancha bhutakal.
Kriyapadancha rupa prakarancha bhutakal.
We had to water the flowers.
Amhala jhadanna pani ghalave lagle.
Amhala jhadanna pani ghalave lagle.
We had to clean the apartment.
Amhala ghar saaf karave lagle.
Amhala ghar saaf karave lagle.
We had to wash the dishes.
Amhala basha धुवाव्या लागल्या.
आम्हाला बशा धुवाव्या लागल्या.
Did you have to pay the bill?
तुला बिल भरावे लागले का?
तुला बिल भरावे लागले का?
Did you have to pay an entrance fee?
तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का?
तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का?
Did you have to pay a fine?
तुला दंड भरावा लागला का?
तुला दंड भरावा लागला का?
Who had to say goodbye?
कोणाला निरोप घ्यावा लागला?
कोणाला निरोप द्यावा लागला?
Who had to go home early?
कोणाला लवकर घरी जावे लागले?
कोणाला लवकर घरी जावे लागले?
Who had to take the train?
कोणाला रेल्वेने जावे लागले?
कोणाला रेल्वेने जावे लागले?
We did not want to stay long.
आम्हाला जास्त वेळ राहायचे नव्हते.
आम्हाला जास्त वेळ राहायचे नव्हते.
We did not want to drink anything.
आम्हाला काही प्यायचे नव्हते.
आम्हाला काही प्यायचे नव्हते.
We did not want to disturb you.
आम्हाला तुला त्रास द्यायचा नव्हता.
आम्हाला तुला त्रास द्यायचा नव्हता.
I just wanted to make a call.
मला केवळ फोन करायचा होता.
मला केवळ फोन करायचा होता.
I wanted to call a taxi.
मला केवळ टॅक्सी बोलवायची होती.
मला केवळ टॅक्सी बोलवायची होती.
Actually, I wanted to drive home.
खरे तर मला घरी जायचे होते.
खरे तर मला घरी जायचे होते.
I thought you wanted to call your wife.
मला वाटलं की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.
मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.
I thought you wanted to call information.
मला वाटलं की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.
मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.
I thought you wanted to order a pizza.
मला वाटलं की तुला पिझ्झा मागवायचा होता.
मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता.